आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। भाजपचे दानवीर कर्ण हे नाव तुम्हाला कदाचित परिचित असेल। हा तोच कर्ण आहे जो भाजपला देणगी देतो तेव्हा त्याच्या योगदानाची बरोबरी कोणी करू शकत नाही। इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडून एवढ्या लक्षणीय देणग्या आपण पाहिल्या नाहीत। तुम्ही देणगी देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही निश्चितपणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रेरणा घ्यावी, तुमच्या पैशाचा चांगला उपयोग होईल। सर्वप्रथम, ज्या पक्षाला 12,930 कोटी देणग्या मिळाल्या आहेत तो पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणखी का मागत आहे आणि त्याचे ज्येष्ठ नेते एवढ्या मोठ्या प्रमाणात देणग्या का देत आहेत? परंतु असे समजू नका की 12,930 कोटींचा थेट फायदा पक्षाच्या तिजोरीला झाला आहे। विशेषतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी 1,000 रुपये दान केल्यामुळे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या पत्रकारांनी इलेक्टोरल बॉन्ड उघड केले आहे त्यांच्यासोबत आम्ही याबद्दल चर्चा करू। आता मुख्य विषयाकडे वळूया। 1 मार्च रोजी राष्ट्रपतींनी स्वतः ट्विट केलेल्या पावतीबद्दल हे आहे। 1,000 इतकी महत्त्वपूर्ण रक्कम देणगी देणाऱ्यांमध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि स्मृती इराणी यांचा समावेश आहे। 2019 प्रतिज्ञापत्रानुसार स्मृती इराणी यांची संपत्ती 8 कोटी इतकी आहे। 10 वर्षे मंत्री असताना स्मृती इराणी आणि पियुष गोयल या दोघांनी 1,000 पावत्या दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येकी 2,000 रुपये दिले आहेत आणि त्याची ही पावती आहे। केवळ परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2,000 पावती देऊन या दोघांची जुळवाजुळव केली आहे। आमच्याकडे प्रत्येकासाठी तपशील नाही, पण हा ट्रेंड असाच चालू राहिला तर मोदी मंत्रिमंडळाकडून एकूण देणगीची रक्कम 1,00,000 पोहोचणार नाही असे दिसते। या मंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घोडागाडी आणि गर्दीच्या व्यवस्थेवर किती खर्च केला असेल हे माहीत नाही। मात्र या व्यक्तींनी 1,000 रुपयांच्या देणग्यांद्वारे दाखवलेली औदार्यता उल्लेखनीय आहे। पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी स्वतः पावती ट्विट केली आहे। 12,930 कोटी देणग्या मिळविणारा पक्ष या नेत्यांच्या खिशातून 1,000 रुपये का काढणार? त्यांच्यासाठी पक्षाने स्वनिधीतून 5-10,000 रुपये दिले नसते का? केवळ हजेरीपुरती जरी असली तरी वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली देणगी जरा जास्तच भरीव वाटेल। शिवाय ही देणगी भारताच्या विकासासाठी आहे। त्यांच्या 5-10,000 रुपयांमुळे एवढा मोठा देश कसा विकसित होऊ शकतो हे आज आपण शोधू। तुम्ही रवीश कुमार अधिकृत देखील पहा, अन्यथा भारताचा विकास कसा होत आहे हे समजून घेण्यास तुम्ही चुकू शकता। narendramodi.in/donation ही लिंक लॅपटॉप आणि फोनवर वेगळे दिसणारे पेज उघडते। लॅपटॉपवर तुम्ही 5, 50, 100, 500, 1,000, 2,000 रक्कम देऊ शकता आणि तुम्हाला तुमचा ईमेल आणि फोन नंबर विचारला जाईल। मात्र याच पक्षाने बॉन्ड कोणाला दिले याची कोणतीही नोंद ठेवली नसल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे। 2,000 रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांना त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही असा नियम आहे, पण मग 5-5 रुपये देणाऱ्यांकडून ईमेल आणि फोन नंबर का मागायचे? आणि तरीही भाजपने निवडणूक आयोगाला सांगितले आहे की ते बॉन्डद्वारे 1 कोटी देणगी देणाऱ्यांची नोंद ठेवत नाहीत। विरोधाभास दिसतोय का? काँग्रेस आणि इतर पक्षांनीही असाच युक्तिवाद केला आहे, पण फोनवर उघडल्यावर दुसरा पर्याय दिसेल। जो तुम्हाला 2,000 जास्त देणगी देऊ इच्छित असल्यास तुम्ही येथे क्लिक करावे। हे एक वेगळे पृष्ठ ठरते। 20,000 जास्त देणग्यांसाठी पॅन कार्ड तपशील आवश्यक आहेत। शिवाय वेबसाईटवर 1 कोटीपर्यंतच्या देणग्याही उपलब्ध आहेत। याचा अर्थ पंतप्रधानांपासून स्मृती इराणींपर्यंत प्रत्येकाला 2,000 आणि 20,000 देणगी देण्याचा पर्याय होता। जेव्हा मंत्री त्यांच्या पावत्या सार्वजनिक करतात तेव्हा हे स्पष्ट होते की त्यांना त्यांची ओळख उघड करण्यात कोणतीही समस्या नाही। त्यांनी प्रकटीकरणाचे महत्त्व देखील समजून घेतले पाहिजे। मग अशा व्यवहारांची कोणतीही नोंद नसल्याचा दावा करून कोट्यवधींचे रोखे देणगी देणाऱ्या व्यक्तींची ओळख माहीत नसल्याची माहिती भाजपने निवडणूक आयोगाला कशी दिली? 2014 नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या बोलीला पाठिंबा देण्यासाठी देणगी मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी भाजपने वारंवार देणगीदारांची छायाचित्रे ट्विट केली. उदाहरणार्थ 22 फेब्रुवारी 2014 रोजी आकाश गर्ग हे पंतप्रधान निधीसाठी मोदींना 500 देणगीदार असल्याची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ट्विटने दुरुस्त केले की हे चित्र श्याम शर्माचे होते, ज्याची ओळख त्याच निधीसाठी हजारवा देणगीदार म्हणून केली जाते. त्यानंतर भाजपने आपल्या देणगीदारांबद्दलची माहिती उघडपणे सामायिक केली होती, परंतु पारदर्शकतेच्या नावाखाली निवडणूक रोखे सादर करून पक्षाने देणगीदारांबद्दल कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात आपली सर्व वडिलोपार्जित मालमत्ता दान केली नाही अशी आशा करू शकतो. त्यांनी विचार केला पाहिजे की प्रमुख नेते 1,000 किंवा 2,000 रुपयांसारख्या माफक प्रमाणात देणगी देतात तेव्हा त्यांनी त्यांच्या योगदानाचे मोजमाप केले पाहिजे. हे सुदैव आहे की या व्यक्तींनी जास्त योगदान दिले नाही, अन्यथा केवळ त्यांचे योगदान 12,930 कोटींच्या आश्चर्यकारक खात्याशी जुळले असते, ज्यामुळे लॉटरी किंग आणि एनर्जी ड्रिंक विक्रेत्याकडून भरीव देणग्या नगण्य वाटतात. 2018 ते 2023 दरम्यान 20 पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये 12,930 कोटींच्या देणग्यांसह भाजप आघाडीवर आहे. राजनाथ सिंह यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना 2014 पूर्वी त्यांनी निवडून आलेल्या खासदार आमदार आणि नगरसेवकांना पंतप्रधान निधीसाठी मोदींना 1 महिन्याचा पगार देण्याचे आवाहन केले होते. कल्पना करा, या व्यक्तींनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी 1 महिन्याचा पगार दान केला आणि पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी स्वतः 2,000 रुपये दान केले. 2014 पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजप आपल्यासाठी आईप्रमाणे असल्याचे जाहीर केले. काँग्रेसचा एक आमदार मुख्यमंत्री किंवा मंत्री होऊ शकतो हे पाहून ज्यांनी पक्षासाठी देणगी दिली आणि काम केले त्यांना कमीपणा वाटला नाही अशी आशा आहे. त्यांनी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की व्यक्ती देणगी दिल्यानंतर पक्षात सामील होऊ शकतात किंवा अंमलबजावणी संचालनालय ED कडून छाननी टाळण्यासाठी त्यांची मालमत्ता आणू शकतात. बदल्यात काही अपेक्षा न ठेवता विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या असल्यास कोणीही एखाद्याच्या मालमत्तेचे ED कडून संरक्षण करेल का? हा प्रश्न राष्ट्रीय हितासाठी उपस्थित केला जातो आणि इलेक्टोरल बॉन्ड कायद्याद्वारे 851 कोटींची देणगी देणाऱ्या नेत्यांना स्वतःच्या खिशातून अधिक देणगी देण्याची सक्ती का वाटू शकत नाही. 2,000ची देणगी पुरेशी मानली जाते हे आम्हाला 8 डिसेंबर 2018 पोस्टरवर आणते जे भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवर लॉन्च केले आहे. पोस्टरमध्ये पंतप्रधानांना सैनिकांसोबत दाखवण्यात आले होते, त्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि सुरक्षित भारतासाठी योगदानासाठी आमंत्रित केले होते. तसेच देणगीदारांना पंतप्रधानांना भेटण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांना भेटलेल्या देणगीदारांची नेमकी संख्या अज्ञात आहे, परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या मोहिमेमध्ये सैनिकांच्या प्रतिमांचा वापर करण्यात आला आणि 4 वर्षांनंतर 2022 अग्निवीर योजना सुरू करण्यात आली, ज्याने सैनिकांची सेवा 4 वर्षांपर्यंत मर्यादित केली. भाजपने 25 डिसेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 मोहीम राबवली, ज्याला भारत महान बनवा मोहीम असे नाव देण्यात आले, ज्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीच्या बरोबरीने 5 ते 1,000 रुपयांपर्यंतच्या देणग्या देण्यात आल्या. याव्यतिरिक्त 2018 धनत्रयोदशीला भाजपसाठी निधी उभारण्यासाठी दान मोहीम सुरू करण्यात आली होती. 2018 इलेक्टोरल बॉन्ड्सची ओळख भाजपच्या अनेक देणगी मोहिमेशी जुळली. 2017 ते 2018 आणि 2022 ते 2023 दरम्यान भाजपला सदस्यत्व शुल्क आणि आजीवन योगदान निधीतून 209 कोटी मिळाले, त्यापैकी 170 कोटी एकट्या आजीवन योगदान निधीतून आले. 2018 ते एप्रिल 2019 दरम्यान निवडणूक रोख्यांमधून मिळालेली रक्कम अज्ञात राहिली आहे, कारण या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात या कालावधीचा समावेश नाही. राजकीय पक्ष वारंवार देणगी मोहीम राबवतात आणि जेव्हा पक्षाचे नेते, मग ते काँग्रेस असो वा भाजप, ते देणगी देतात तेव्हा ते जाहीर करतात. जर एखाद्या सामान्य देणगीदाराने योगदान दिले तर ते त्याची प्रसिद्धी करतात, अनेकदा फोटो ट्विट करतात. मात्र एखाद्या कॉर्पोरेट संस्थेने देणगी दिल्यास ते गप्प राहतात. हे तर्क विचित्र आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी 6 लाखांहून अधिक देणग्या दिल्या असून जयराम रमेश यांच्यासह अनेक नेत्यांनी 1,38,000 देणगी उघडपणे मांडली आहे. काँग्रेसला 2,000 कोटींहून कमी देणग्या मिळाल्यामुळे पक्ष आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शिवाय आयकर विभागाने काँग्रेसची काही खाती गोठवली असून त्यांना मोठा दंड ठोठावला आहे. केंद्रात 10 वर्षे सत्तेबाहेर राहून आणि मर्यादित राज्य सरकारे असतानाही काँग्रेस नेत्यांनी देणगी मोहीम सुरू केली पण केवळ 1-2 हजारांचे योगदान दिले नाही. राजकीय देणग्यांचे स्रोत आणि रकमेबद्दल अचूक माहिती मिळवणे आव्हानात्मक आहे. भाजपला 8,252 कोटी मिळाल्याचे निवडणूक रोखे सूचित करतात. इलेक्टोरल ट्रस्ट कॅश आणि बँक ट्रान्सफरमधून रक्कम जोडून 12,930 कोटींपर्यंत पोहोचते. ऑडिट रिपोर्ट्समधून स्क्रोल वेबसाईटने मोजले आहे. बॉन्ड्सच्या आसपास विवाद असले तरी देणग्या मिळवण्याची ती एकमेव पद्धत नाही. निधीतील असमानता एका राष्ट्रीय पक्षाकडे 13,000 कोटी आणि दुसऱ्याकडे 2,000 कोटींपेक्षा कमी याचा परिणाम अपरिहार्यपणे निवडणूक प्रचारावर होईल. भाजपच्या जाहिराती जास्त दिसतील. एडीआरच्या अहवालानुसार 2020-21 आणि 2022-23 दरम्यान भाजपचे उत्पन्न 23% अधिक वाढले. ते 1,917 कोटींवरून 2,360 कोटींवर पोहोचले. 2022-23 राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीपैकी 77% निधी भाजपला मिळाला. 1,917 कोटी भाजपला आणि 541 कोटी काँग्रेसला. आर्थिकदृष्ट्या भाजपने इतर सर्व पक्षांना मागे टाकले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना पेन्शन आणि पक्षाच्या अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी पुरेसा निधी आहे. 12,930 कोटी रुपयांची रक्कम विलक्षण आहे. शिवाय ईडीसारख्या एजन्सीच्या चौकशीच्या भीतीने इतर पक्षांतील मातब्बर उमेदवार भाजपमध्ये सामील होत आहेत. यामुळे विरोधी पक्ष केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत नाही तर त्याचे मानवी संसाधनही कमी होते. भीतीपोटी भाजपमध्ये सामील झालेल्यांना पक्षांतर करणारे समजले जाते परंतु ते जबरदस्ती करण्यासारखे आहे. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचे अपहरण होत आहे. जाहीर केलेली रक्कम ही हिमंगाचे टोक आहे कारण पैसा विविध माध्यमातून राजकीय पक्षांपर्यंत पोहोचतो त्याचा हिशेब येथे नाही. निवडणूक रोख्यांची माहिती अत्यल्प आहे आणि बरेच काही अज्ञात आहे. आरटीआय कार्यकर्ते लोकेश बत्रा यांनी नवीन माहिती उघड केली आहे. नोव्हेंबर 2023 सर्वोच्च न्यायालयाने बॉन्डवरील सुनावणी पूर्ण केली आणि आपला निर्णय राखून ठेवला तरीही सरकारने बॉन्ड छापणे सुरूच ठेवले. प्रत्येकी 1,83,50 रोखे छापण्यात आले. त्यांना कोणी रोखले हे शोधण्याचे आव्हान आता आहे. बत्रा यांना असेही आढळले की स्टेट बँक ऑफ इंडियाने रोख्यांच्या छपाईसाठी 13.50% कोटी रुपयांचे कमिशन आकारले आहे. हा खर्च भारतातील सामान्य करदात्यांनी उचलला आहे. रोखे खरेदी करणारा कमिशन देत नाही, त्याऐवजी ते सरकारद्वारे मूलत जनतेद्वारे निधी दिले जाते. ही एक धूर्त रणनीती आहे. छाप्याच्या भीतीने छाप्यामुळे किंवा व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी दान करा. औषधांच्या किमती कमी न करूनही फार्मास्युटिकल कंपन्या राजकीय पक्षांना करोडोंची देणगी देत आहेत. मागील एपिसोडमध्ये आम्ही नमूद केले आहे की 35 फार्मास्युटिकल कंपन्यांनी 1,000 कोटींचे रोखे खरेदी केले आहेत, ज्यात निकृष्ट औषधांच्या निर्मितीसाठी 7 कंपन्यांचा समावेश आहे. स्क्रोल न्यूज मिनिट आणि न्यूज लायंड्री यांच्या संयुक्त तपासणीतून हे उघड झाले आहे. या देणग्यांचा राजकीय भूभागावर होणारा परिणाम विचारात घ्या. 77 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन देणारी पण किंमत कमी करणारी कंपनी प्रत्यक्षात तुमच्या खिशातून 12,930 कोटी रुपये घेत आहे. अनेक ऑडिट अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतर स्क्रोल टीमने ही गणना केली आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या प्रकारची माहिती तुमच्या शहरातील प्रमुख वृत्तपत्रे देत नाहीत. जर ती हिंदी वृत्तपत्रे असतील तर त्यात तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळणार नाही. खरं तर क्वचितच कोणतीही रिपोर्टिंग नाही. परिणामी तुम्ही निवडणूक रोख्यांबद्दल कोणाला विचारले तर त्यांना कदाचित कळणार नाही. सुदैवाने रवीश कुमार ऑफिशियलच्या दर्शकांना माहिती आहे कारण आम्ही अनेक पत्रकारांचे काम संकलित करून तुमच्यासमोर सादर केले आहे. हे तेच पत्रकार आहेत ज्यांनी भारतीय राजकारणातील सर्वात मोठा घोटाळा उघड केला आहे. रिपोर्टर्स कलेक्टिव्हसह द स्क्रोल न्यूज मिनिट आणि न्यूज लायंडरी टीमने सखोल तपास केला आहे आणि इलेक्टोरल बॉन्ड्सचा अहवाल दिला आहे. या संस्था सुमारे 30 पत्रकारांचा अभिमान बाळगतात, ज्यात रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे योगदान 7 आहे. आम्ही त्यांची चित्रे नावांसह प्रदर्शित करू शकत नसलो तरी त्यांना ओळखणे महत्त्वाचे आहे. सुप्रिया शर्मा, धन्या राजेंद्रन, अबान उस्मानी, आनंद मंगनाले, अनिशा सेठ, अंजना मीनाक्षी, आयुष तिवारी, अजिफा फातिमा, बसंत कुमार, दिव्या अश्लेषा, जयश्री अरुणाचलम, जॉयल एम राजशेखर, मारिया तेरेसा राजू, नंदिनी चंद्रशेखर, नील माधव, निकिता सक्सेना, पार्थ एम एन, पूजा प्रसन्ना, प्रज्वल भट, प्रतीक गोयल, प्रत्युष दीप, राममालिका कार्तिकेयन, रमन किरपाल, वैष्णवी राठौर, रवी नायर, सांची हेगडे, शब्बीर अहमद, शब्बीर राजपुरे, रवी नायर, सिद्धार्थ मिश्रा, तबसुम बर्नागरवाला, नितीन सेठी, फुरकान अमीन, हर्षिता, मयंक अग्रवाल, तपस्या, अनूप जॉर्ज फिलिप, रिपोर्टर्स कलेक्टिव्हचे श्रीगिरीश जालिहाल आणि एक्सलेनेक्स या यूट्यूब चॅनेलच्या पूनम अग्रवाल. त्यांचे कार्य भारतीयांच्या इतिहासात अमर झाले आहे. या संस्थांचे अहवाल वाचून त्यांना पाठिंबा देणे आणि आर्थिक सहाय्य देणे महत्त्वाचे आहे. गोडी मीडियाच्या जमान्यात पत्रकार असणं, कमी पगारात काम करणं आणि मासिक पगाराची वाट पाहणं हा संघर्ष पुरेसा चर्चिला जात नाही. आपण सर्वांनी या पत्रकारांचे आभार मानले पाहिजेत. आरटीआयच्या माध्यमातून हजारो पानांची माहिती मिळवणारे ज्येष्ठ पत्रकार लोकेश बत्रा ही आणखी एक उल्लेखनीय बाब आहे. निकृष्ट दर्जाच्या हिंदी वृत्तपत्रातील अहवालांची त्यांच्या कामाशी तुलना केल्यास पत्रकारितेच्या गुणवत्तेतील फरक अधोरेखित होईल. ज्या पत्रकारांनी इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावर परिश्रमपूर्वक काम केले आहे तेच ते आहेत ज्यांची नावे आणि चेहरे आम्ही शेअर केले आहेत. मात्र अमित शहा त्यांना मुलाखती देत नाहीत, तर अशा वाहिन्यांच्या अँकरना मुलाखत देत आहेत ज्यांनी अशा बातम्या दिल्या नाहीत किंवा त्याचा प्रचारही केला नाही. गृहमंत्र्यांनी या पत्रकारांना मुलाखत दिली आणि जनतेने ती पाहिली तर सत्य समोर येईल. गोडी मीडियाचे अँकर परस्पर प्रश्न विचारण्याचे धाडसही करत नाहीत. अमित शाह यांनी गोडी वाहिन्यांच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींना आव्हान दिले की इंडिया अलायन्स पक्षाला 6,000 कोटींची देणगी कोठून मिळाली ते उघड करा. हा एक वैध मुद्दा असला तरी अमित शहा यांनी कंपन्यांवर छापे टाकण्यापूर्वी आणि नंतर मिळालेल्या रकमेचा तपशील देऊन भाजपला 12,930 कोटी रुपये कोठून मिळाले याचा खुलासा केल्यास ते अधिक उद्बोधक ठरेल. 10 वर्षे केंद्रात भाजपची सत्ता असताना आणि भ्रष्टाचाराचा नायनाट केल्याचा दावा करत असताना निवडणुकीतील देणग्यांवरील अहवालांवर संशयाचे सावट आहे. भ्रष्टाचारापासून खंडणीपर्यंत सर्व काही सुचवले आहे. काँग्रेस आणि तृणमूललाही देणग्या मिळाल्याचे निदर्शनास आणून देत भाजपने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे. कोणाला काय मिळाले हा मुद्दा पुढे जातो हे एका का यद्याबद्दल आहे जे इतर अनेकांना तोडण्यासाठी हाताळले गेले. छापे टाकल्यानंतर देणग्या लुटल्या गेल्याचे सिद्ध झाले तर ते खंडणीचा एक प्रकार दर्शवते. छापा टाकणाऱ्या एजन्सी विरोधकांच्या नव्हे तर भाजप सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.